chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोना व्हायरस लुधियाना मध्ये 167 COVID-19 संशयित रुग्ण बेपत्ता। लुधियाना मध्ये कोरोना व्हायरस असल्याचा संशय असणारे 167 जण बेपत्ता आहेत, तर यातील केवळ 29 जणांचा शोध लागला आहे असं शहरातील सिव्हिल सर्जन डॉक्टर राजेश बग्गा यांनी सांगितलं। पंजाबमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अलीकडेच भारतात परत आलेल्या लोकांची यादी मिळाली होती आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग आहे का याची तपासणी करण्यासाठी ते या लोकांचा शोध घेत आहेत। परदेशातून येणाऱ्या लोकांना शोधण्याचं काम 2 पथकांना देण्यात आलं असून त्यामध्ये 119 लोकांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांकडे आहे। त्यांना आतापर्यंत 12 जण सापडले आहेत आणि दुसरं पथक आरोग्य विभागाचं असून त्यात 77 लोकांच्या टीमवर या रुग्णांना शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं। आरोग्य विभागाच्या पथकानं 17 जणांचा शोध घेतला आहे। उर्वरित 167 लोक अद्याप लुधियानामध्ये बेपत्ता आहेत। कुमार यांनी नमूद केलं की यामागील मुख्य कारण म्हणजे या सर्वांचा शोध घेणं त्यांना शक्य झालं नाही, कारण पासपोर्ट आणि दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते चुकीचे होते। आमची टीम सक्रिय आहे आणि त्यांचा शोध घेत आहे, लवकरच त्यांचा शोध घेण्यात येईल असं कुमार म्हणाले। COVID-19 प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लुधियाना रेल्वे स्टेशनवर स्वच्छताविषयक उपाययोजना केल्या आहेत। दरम्यान आंध्र प्रदेश सरकारनं COVID-19 कंटेनमेंटची देखरेख आणि देखभालीसाठी आंतरविभागीय समन्वय समिती गठीत केली आहे। समितीमध्ये वित्त विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष मुख्य सचिव आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे।